आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार. रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय. एकात्मिक निवृत्ती वेतन योजना म्हणजे युपीएसच्या निवडीसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. आणि आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव करून भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकात्मतेत संघाची भूमिका या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी संघाचं देशाप्रती योगदान अधोरेखित करणाऱ्या विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही करणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 7.1% तर सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.2% इतका राहणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नियमात नसल्यामुळे महाराष्ट्रात आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्यातल्या अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ही सगळी मदत दिवाळीपूर्वी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडच्या कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देश बँकांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजे युपीएसच्या निवडीसाठीच्या मुदतीत सरकारनं 2 महिने वाढ केली आहे. ही मुदत काल संपणार होती. मात्र आता पात्र कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे कायदेशीर जोडीदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपली निवड निश्चित करता येणार आहे. या योजनेत अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या बदलांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी युपीएसच्या निवडीसाठी वेळ मागितल्यामुळे मुदतीत वाढ करण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपतींच्या शरीररक्षक पथकाला म्हणजे पीबीजीला अमृत महोत्सवी चांदीची ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान केला. पीबीजीच्या सेवेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपतींनी ट्रम्पेट प्रदान केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहारचे मतदार आणि बिहारच्या निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक अधिकारी आणि नोंदणी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. बिहारमध्ये 22 वर्षांनंतर झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी राजकीय पक्षांचे नेते आणि माध्यमांचेही आभार मानले आहेत. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोगानं अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध केली. या यादीत 7.42 कोटी मतदारांचा समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा आणि सुशासन हा मंत्र समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया भारताच्या G20 यामधल्या यशाबद्दल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला एक प्रबळ नेतृत्व असलेला देश म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळालं आहे. भारतानं वर्ष 2023 G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे जागतिक पटलावर दक्षिणेकडील देशांची भूमिका मांडता आली आणि त्याचे ठोस परिणामही दिसून आले. आफ्रिकन युनियनला G20 गटात सहभागी करून घेणे आणि जैव इंधनासाठी जागतिक स्तरावर भागीदारी हे यातील महत्वाचे मुद्दे आहेत. भारतात झालेल्या G20 परिषदेचं वसुधैव कुटुंबकम हे घोषवाक्य देशाची समृद्ध संस्कृती, नीतिमत्ता आणि जागतिक सहकार्याची इच्छा अधोरेखित करतं. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणतात,
भारताने G20 शिखर संमेलन का सफल आयोजन किया. सफल G20 140 करोड़ भारतीयों के परिश्रम का परिणाम है। G20 की एक और बड़ी सफलता रही है, जिन छोटे छोटे देशों की आवाज वैश्विक मंचों तक नहीं पहुंच पाती थी, उनको पहली बार G20 में इतनी बड़ी भागीदारी मिली है। जो वंचित है उसे वरीयता देना, यही आज के भारत की प्राथमिकता है।
भारतातील G20 बैठकांच्या माध्यमातून ग्लोबल साऊथचा आवाज तर बळकट झालाच, त्याचबरोबर देशभरात ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी या बैठका आयोजित करून भारतानं आपला सांस्कृतिक वारसाही जगासमोर आणला।
देशभरात आज दुर्गा नवमी साजरी करण्यात येत आहे। महानवमी या नावानंही ती साजरी केली जाते। नवरात्रीच्या या नवव्या दिवशी भाविक दुर्गा देवीचं रूप असलेल्या देवी सिद्धिदात्रीची पूजा करतात। आजच्या दिवशी कन्यापूजनही केलं जातं। उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते। त्यानिमित्त उद्या अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभही उद्या नागपूरच्या मुख्यालयात होणार आहे। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनही उद्या नागपूरमध्ये साजरा होत आहे। यानिमित्तानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी नागपूरमध्ये येत आहेत। तमिळनाडूमध्ये काल संध्याकाळी एन्नोर भेल औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून 9 मजुरांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। मृतांमधील बहुतेक जण आसाममधील आहेत। जखमींना स्टॅनले सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. Stalin यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। फिलिपीन्सच्या मध्यभागात काल झालेल्या 6.9 रिक्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान 22 जणांचा मृत्यू झाला। या भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि इतर नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तिथल्या स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा भूकंप झाल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे। सन रेमिजिओ शहरात बास्केटबॉल सामन्यादरम्यान क्रीडा संकुल कोसळून फिलिपीन्स तटरक्षक दलाच्या 3 सदस्यांचा आणि एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। काँगोचे माजी अध्यक्ष जोसेफ कबिला यांना युद्धातील सहभाग आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। काँगोच्या पूर्व भागात विनाश घडवणाऱ्या M23 या बंडखोरांच्या संघटनेला पाठिंबा दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। कबिला यांनी आरोप फेटाळून लावले असून न्यायालयांचा सोयीस्कर वापर करून घेत जात असल्याचा दावा केला आहे। क्रिकेट ICC महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली। भारतानं 47 षटकांमध्ये 269 धावा केल्या। अमनजोत कौरनं 57 धावा करून भारताची बाजू मजबूत केली। पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे भारताची धावसंख्या 270 अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं। मात्र श्रीलंकेचा संघ 45 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये सर्व बाद 211 धावाच करू शकला। आता भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यानचा बहुप्रतीक्षित सामना कोलंबोमध्ये रविवारी होणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार। रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार। दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय। एकात्मिक निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS निवडीसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ आणि ICC महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव करून भारताची विजयी सलामी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।